लुकाचे सुवर्तमान याचा पहिला अध्याय. ज्या गोष्टीची आम्हास पक्की खात्री आहे त्या गोष्टी जे प्रारंभापासून प्रत्यक्ष पाहणारे व शब्दाचे सेवक होते त्यांनी त्या जशा आम्हास सोपवून दिल्या त्या तशाच सांगाव्या म्हणून त्याविषयीचा वृत्तांत. अनुक्रमाने लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे म्हणून हे थियपिला महाराज, मी सर्व गोष्टींचा मुळापासून चांगला शोध केल्यामुळे मलाही हे बरे वाटले की या सर्व घटनाविषयी माहिती आपणाला व्यवस्थितपणे माहिती लिहावी यासाठी की ज्या गोष्टीचे शिक्षण आपल्याला मिळाले आहे त्याचा निश्चितपणे आपण पूर्णपणे जाणावा. यहुदिया प्रांताचा राजा हेरोद याच्या दिवसात जखाऱ्या नावाचा कोणी याजक होता. तो अबियाचा याजक घराण्यातील असून त्याची पत्नी अहरोनाच्या वंशातील होती व तिचे नाव अलिशिबा होते. ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत. परंतु त्यांना मूल नव्हते, कारण अलिशिबा वांझ होती. शिवाय ते दोघेही फार म्हातारे झाले होते. मग असे झाले की तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे त्याचे याजकाचे काम करत असत. याजकाच्या रीतीप्रमाणे परमेश्वराच्या भवनात धूप जाळण्यासाठी चिठ्ठ्या टाकून त्याची निवड करण्यात आली आणि लोकांचा सगळा जमाव धूप जाळण्याच्या वेळेस बाहेर प्रार्थना करत उभा होता. तेव्हा परमेश्वराचा दूत धूपविधीच्या उजव्या बाजूस उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्यास पाहून जखाऱ्या भयभीत झाला. परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखाऱ्या भिवू नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलिशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव योहान ठेव, तेव्हा तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील, कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मध्ये कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतानाच पवित्र आत्मेने भरलेला असेल. तो इस्रायलाच्या संतानातील अनेकांना प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला वडिलांची अंतकरणे मुलाकडे आणि आज्ञा न मानणाऱ्या नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करायला तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. मग जखाऱ्या देवदूताला म्हणाला, हे घडणारच असे मी कशावरून समजू, कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नी सुद्धा उतरवायात आहे. देवदूताने त्यास उत्तर दिले, मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रियल आहे आणि तुझ्याशी बोलायला व तुलाही स्वार्थ सांगायला मला पाठविण्यात आले आहे. पहा, हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही व तू मुका राहशील, कारण माझे शब्द जे योग्य वेळी पूर्णपणे खरे ठरतात आहेत त्या माझ्या शब्दावर तू विश्वास ठेवला नाहीस. तेव्हा जखाऱ्याची वाट पाहणाऱ्या लोकास तो परमेश्वराच्या भवनात इतका वेळ का राहिला याचे आश्चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्यास त्याच्याबरोबर बोलता येईना तेव्हा त्यांना जाणीव झाली की परमेश्वराच्या भवनात त्याने दृष्टांत पाहिला आहे. तो त्यांना खुना करत होता, परंतु तो तसाच मुका राहिला. मग असे झाले की त्याच्या सेवेचा कालावधी पूर्ण झाल्यावर तो घरी परत गेला. त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली व 5 महिने लपून राहिली. ती म्हणाली, लोकांमध्ये माझा होणारा आनंद दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा त्याने माझ्यासाठी असे केले. अलिशिबेच्या गरोदरपणाच्या 6व्या महिन्यात देवाने गब्रियल दूताला गालिल प्रांतातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, अभिवादन, तुझ्यावर कृपा झालेली आहे, प्रभू तुझ्याबरोबर आहे. परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली आणि ह्या अभिवादनाचा अर्थ काय असा याचे ती नवल करू लागली. देवदूत तिला म्हणाला, मरिये, भिवू नको, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. पहा, तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल. त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजा संधीन. तो याकोबाच्या घराण्यावर सर्व काळासाठी राज्य चालवेल आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. तेव्हा मरिया दूताला म्हणाली, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्रच बाळ जन्मास येईल त्यास देवाचा पुत्र म्हणतील. बघ, तुझी नातेवाईक अलिशिबा ही सुद्धा म्हातारपणात गरोदर असून तिला पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणले जाई तिला आता 6वा महिना आहे, कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मरिया म्हणाली, खरोखर मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. त्या दिवसात मरिया उठली आणि घाईने यहुदिया प्रांताच्या डोंगराळ भागातील एका नगरात गेली. तिने जखाऱ्याच्या घरात प्रवेश केला आणि अलिशिबेला अभिवादन केले. जसे मरियाचे अभिवादन अलिशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलिशिबा पवित्र आत्माने भरली. ती उंच सोर काढून मोठ्याने म्हणाली, स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे. माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला कुठून. जेव्हा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडली तेव्हा माझ्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य आहे, कारण ज्या गोष्टी प्रभूने तिला सांगितल्या त्याची पूर्णता होईल. मरियम म्हणाली, माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्या ठाई माझा आत्मा आनंदित झाला आहे, कारण त्याने आपल्या दासीचे दैन्य अवस्था पाहिली। आतापासून मला सर्व पिढ्या धन्य म्हणतील, कारण जो सर्व समर्थ आहे त्याने माझ्या ठाई मोठी कामे केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे। जे त्याचे भय धरतात त्याच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे। त्याने त्याच्या हाताने सामर्थ्याची कार्ये केली आहेत। जे गर्विष्ठ अंतकरणाचे आहेत त्यांची त्याने पांगापांग केली आहे। त्याने राज्य करणाऱ्यांना त्याच्या राजासनावरून ओढून काढले आहे आणि गरिबास उंचावले आहे। त्याने भुकेल्यास चांगल्या पदार्थाने तृप्त केले आहे आणि धनवानास रिकाम्या हाताने परत पाठवले आहे। दयेपोटी त्याने आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे। आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्व काळ स्मरण करावी। त्याने आपला सेवक इस्रायल याला सहाय्य केले आहे। आलिशेबेबरोबर 3 महिने राहिल्यानंतर मरिया आपल्या घरी परत गेली। आलिशेबेचे प्रसूतीची वेळ आल्यावर तिने एका मुलास जन्म दिला। प्रभूने तिच्यावर मोठी दया केली आहे हे तिच्या शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी ऐकले आणि ते तिच्या आनंदात सहभागी झाले। मग असे झाले की 8व्या दिवशी मुलाची सुंता करण्यासाठी ते आले असता त्यांच्या पित्याच्या नावाप्रमाणे ते बाळाचे नाव देखील जखारे ठेवणार होते, परंतु त्याच्या आईने उत्तर दिले, नाही, त्याऐवजी त्याचे नाव योहान ठेवायचे आहे। ते तिला म्हणाले, तुझ्या नातलागात या नावाचा कोणीच नाही। नंतर त्यांनी त्याच्या वडिलांना हातवारे करून विचारले, याचे नाव काय ठेवावे, अशी तुझी इच्छा आहे। तेव्हा त्याने लिहिण्यासाठी पाटी मागितली आणि त्याचे नाव योहान आहे असे लिहिले। यावरून त्या सर्वांना खूप आश्चर्य वाटले। त्याच क्षणी त्याचे तोंड उघडले व त्याची जीभ मोकळी झाली आणि तो बोलू लागला व देवाला धन्यवाद देऊ लागला। तेव्हा सर्व शेजारी भयभीत झाले आणि यहुदिया प्रांताच्या सर्व डोंगराळ प्रदेशात लोक या सर्व गोष्टीबद्दल बोलू लागले। जे कोणी हे ऐकले ते प्रत्येक जण मनात विचार करत होते, ते म्हणाले, हे मूल पुढे कोण होणार आहे, प्रभू त्याच्या बरोबर आहे असे त्यांच्या लक्षात आले। त्याचा पिता जखर्या पवित्र आत्म्याने भरला आणि त्याने ही भविष्यवाणी केली। तो म्हणाला, इस्रायलाचा देव प्रभू याची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेतली आणि लोकांची खंडणी भरून सुटका केली। त्याने आपला सेवक दावीद याच्या घराण्यातून आमच्यासाठी सामर्थ्यशाली तारणारा दिला आहे। हे देवाने त्याच्या पवित्र संदेशाद्वारे युगाच्या प्रारंभापासून सांगितले होते। जे आमचे शत्रू आहेत व जे आमचा द्वेष करतात त्यांच्यापासून सुटका करण्याचे अभिवचन त्याने आम्हास दिले। आमच्या पूर्वजावर दया दाखविण्यासाठी तो हे करणार आहे व आपल्या पवित्र करारांनी आठवण ठेवणार आहे। हा करार एक शपथ होती जी त्याने आमचा पूर्वज अब्रामाला वाहिली, ती अशी की तुम्ही आपल्या शत्रूच्या हातातून सोडवले जाऊन माझ्यासमोर पवित्रतेने व नीतिमत्वाचे आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल असे मी करीन। हे बालका, तुला परत्पराच्या संदेष्टा म्हणतील, कारण प्रभूचे मार्ग सिद्ध करण्याकरिता तू त्याच्या पुढे चालशील, यासाठी की त्याच्या लोकांस त्याच्या पापाच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा। देवाच्या दयेमुळे स्वर्गीय दिवसाची पहाट उजाडेल व मरणाच्या दाट छायेत ते जगत आहेत त्यांच्यावर प्रकाशेल। तिच्याकडून जे अंधारात आहेत व मृत्यूच्या छायेत बसले आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी आणि आमचे पाय शांतीच्या मार्गास लावण्यासाठी दिवसाचा उदय करून आमची भेट घेईल। मग तो मुलगा वाढत गेला आणि आत्म्यास सामर्थ्यशाली झाला। इस्रायल लोकांस प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत तो अरण्यात राहिला।